नमस्कार, विकास पुरुष, कार्य सम्राट, आमदार माननीय डॉक्टर तुषारजी राठोड साहेब आणि माननीय गंगाधरावजी राठोड साहेब यांच्या नेतृत्वात मुखेड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मुखेड नगर परिषद सार्वधिक निवडणुकीसाठी भाजपाकडून नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार विजयाराम पत्तेवार व प्रभाग क्रमांक 3 नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार हेमंत गंगाधरराव घाटे आणि शकुंतला रामचंद्र चव्हाण यांना दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी कमळ या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावे ही नम्र विनंती. धन्यवाद.